हेलो हाँ सर पूनम पाटील बोलते परांजपेस प्रिन्समधून सर तुम्ही ब्रॉडवेचा एक व्हिजिट केली होती रिगार्डिंग या अच्छा 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 काय हो ठीक आहे ओके फाईन ठीक आहे काय हरकत नाही जस्ट ब्रॉडवे बद्दल तुम्ही ऍक्च्युली आपण डिस्कशन होणार होतं म्हणून विचारलं बरं तिथे बाणेर पण एक रेफरन्स आहे तुमचं कारण बाणेरमध्ये पण आपलं प्रोजेक्ट आहे बाणेर क्रिस्टल टॉवर म्हणून प्रोजेक्ट आहे आपला तर तो तिथे फॉर 3 BHK 1.37 निगोशिएशन आहे पॉसिबल तुम्ही साईट व्हिजिट करा आपण एकदा ठरवा ते आपण बोलूया त्यावर अर्ली पैसे म्हणताय सर
सॉरी
सर डिसेंबर 20 पर्यंत आहे सर पण थोडस फक्त कोरोनामुळे थोडस लेट होऊ शकतो पण एक वर्षाचं आहे ठीक आहे अच्छा ओके ओके ठीक आहे सर